त्यांच्या मोर
असं दोन
ओके घे चढला जोर चढला जोर हो तो भला काय सांगू तुला चढला जोर त्यांच्या मोर आले का बघ येतो चढला जोर चढला जोर आईची शपथ खरा प्रेम दावला
मला वाटलं शिवी दिले काय म्हणलं बाबाने आता काय कळालं मला तर
आईची शपथ आईची शपथ खरा प्रेम
काय वाटत तुला
परत घेऊ का तो रावले खाली पंचावन
आईची
शपथ खरा प्रेम दावला अरे ऐकणारे सोन्यामा
ही चांगलं आहे
आईची शपथ खरा प्रेम दावला
गायचंय तुला पुढे
हा चल
आता एक्झिट करायचं तुला
अरे ऐकणारे सोन्या माझ्या भावा अरे खरंच माझ्या सोन्या माझ्या भावा मला रक्षिक पकडू घ्याव
डबल माझ्या झालं काय तिथं
अरे खरंच माझ्या सोन्या माझ्या भावा मला
राहू द्यायचं
खरच पाहिजे ते खरच पाहिजे
अरे खरंच माझ्या सोन्या माझ्या भावा
डबल माझ्या होते
बरोबर आहे पण चांगलं वाटतं कारण कन्व्हिन्स करतो ना ते जरा
अरे खरंच
माझ्या
सोन्या माझ्या भावाकडे घ्या आधी
बाबा मला याचं टेन्शनच आहे लागलं मला
या माणसं
बोलतात मेन वाली लाईन भाऊ आपल्याकडे आली
आली
मेन वाली लाईन आपल्याकडे आली आय लव्ह यू ची लाईन आपल्याकडे आली भाऊ अरे ऐक माझ्या सोन्या माझ्या भावा मला
ऐकणारे ना
ऐकणारे हा ओके अरे ऐकणारे सोन्या माझ्या भावा मला रक्षिक पखरू घाबल ऐकणारे सोन्या माझ्या भावा रक्षिक पखरू घाबल
दुसरा अंतरा
मी तेवढं पाठांतर करून आलो ना मग तेवढीच लाईन
दुसरा अंतरा करतो आपण
किलर के बात नाही अभिनय
जीवाशी पहिला आपल्या खेळती तिने
हो बोलवले तिने
पहिला अंतर आहे
महाराज
मी बोल
बोलवले तिने भावतीचे दोघ सरळ जाऊन भिडलो मी आहे वाग हो तो भावतीचे दोघ सरळ जाऊन भिडलो मी आहे वाग सरळ जाऊन भिडलो मी आहे वाग
सरळ सरळ
ओके
सरळ
ओके
काहीतरी एक 10 वाजतोय का रे कुठला
हलगीच आहे काय
डबा
बोलवले तिने
खेळती तिने घे वापस चल. बोलवले तिना भाव तिचे दोग सरळ जाऊन भिडलो मी मी आहे वाघ.
वाघच ठेवतो फक्त त्यातला, बाकी चांगला आहे तिकडं.
क्रॉस मे पहिला वाला वो गाएगा ना.
हा क्रॉस आहे.
चढला जोर त्यांच्या मोर.
जरा म्हणणं जोर असल्या जरा म्हणणं
बरं ठीक आहे. चलो
एखादा जोर असल्या जर नको ना म्हणू.
दे
आता दुसरा अंतर.
तिसऱ्या अंतराला डायरेक्ट स्टार्टच माझे आहे.
तिचा सुद्धा माझ्या मध्ये अडकला जीव. जवळ येऊन म्हणली पिल्लू आय लव्ह यू. फोन म्हणजे
ऐकून जाऊया आपण
सरके जायगे. येतो
डंग चांगला
जरा डंग वाटते का
चांगला.
म्यूट केलं
कुठल्या स्केल लगा रे.
ब्लॅक वन
प्रेमाची रात हातात हात पिल्लो आय लव्ह यू. तिचे दोघं
फिलर नंतरच्या दोन लाईन माझ्या आवाजामध्ये टेक कर. काय करू माहितीये का त्याला आपण म्हणजे त्याला मीटरसाठी मी गाऊन ठेवतो त्या म्हणजे त्याचा ढंग त्याला आला पाहिजे.
ठीक आहे. सुद्धा माझ्या मध्ये अडकला जीव. जवळ येऊन म्हणजे पिल्लू आय लव्ह यू. आता मी कशाला कुणाला रव्यू. सांगणार भाव तुला पार्टी कधी देऊ. प्रेम जे दादा
ओके म्हणजे हा त्याला मीटर लक्षात राहील की असं गायचंय त्याला.
प्रेमाची रात हातात हात
ऐकून जा.
पार्टी कधी देऊ. प्रेमाची रात हातात हात
घेऊ.
ओके घे.
प्रेमाची रात
हातात
हात येणार भाव घेऊ. सांगणार भाव तुला पार्टी कधी देऊ. प्रेमाची रात हातात हात
ऐकू. आता
पार्टी कधी देऊ. प्रेमाची रात
थोडा उशीर होते का.
बरं ठीक आहे चल वापस आहे लेके आहे मीटर केदार.